वशिष्ठची पुत्र प्राप्तीची भविष्यवाणी ऐकून महाराज दशरथ खूपच प्रसन्न झाले. असे वाटले जसे बुडत्याला काडीचा आधार मिळाला. आणि मग अयोध्यापती महाराज दशरथने गुरु वशिष्ठला पुत्र प्राप्तीच्या भविष्यवाणीला पूर्ण करण्यासाठीचे उपाय विचारले.
परंतु हे कसे काय संभव होऊ शकते
महाराज? दंडकारण्याच्या सीमेत स्थित उत्तर काननमध्ये एक महान ऋषी निवास करत आहेत. त्यांचे नाव आहे श्रृंग ऋषी. ते अगदी बालपणापासूनच साधना करत आहेत. आता त्यांची साधना पूर्ण झाली आहे. त्यांनी यज्ञाच्या अशा विधींचे शोध लावले आहेत जे असंभवही संभव करू शकतात.
पण काय ते आमच्यासाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करतील?
फक्त आपल्यासाठीच नव्हे तर पूर्ण मानवता आणि धर्माच्या रक्षणासाठी ते अवश्य यज्ञ करतील.
ईश्वर कृपेने आपली वाणी खरी ठरो गुरुदेव. अयोध्येला त्याचा उत्तराधिकारी मिळू शकेल.
अवश्य महाराज. पण माझी वाणी तेव्हाच खरी ठरेल जेव्हा आपण महर्षी श्रींना भेटण्यासाठी प्रस्थान कराल.
महाराज, जसे गुरु वशिष्ठाने सांगितले होते त्यावरून वाटतं की महर्षी श्रींचे आश्रम हेच आहे.
होय सुमंत, आपण आश्रमात जाऊन बघितले पाहिजे.
हे बघा महाराज, वर्षानुवर्ष तपश्चर्या केल्याने कसे रूप झाले आहे ऋषीवर्यांचे. शरीरावर मुंग्यांचे वारुळ झाले आहे.
माथ्यावरचे केस एकटवून जटा झाले आहेत. कसे घोर तप केले आहे ऋषी श्रींगने.
पुढे व्हा महाराज, तुमची प्रार्थना अवश्य सफल होईल.
महर्षी श्रींगचा
विजय असो.
महर्षी श्रींगचा
विजय असो.
दूर हो माझ्या नजरे समोरून, दूर व्हा नाहीतर मी श्रींग तुम्हा सगळ्यांना शाप देऊन भस्म करून टाकेन. माझी तपश्चर्या भंग करून तुम्ही सगळ्यांनी घोर अपराध केला आहे. मी तुम्हाला कधीच क्षमा करू शकत नाही.
क्षमा करा महर्षी, मला क्षमा करा. मी एक याचक म्हणून तुमच्याकडे आलो आहे.
आम्ही कोणाचीच याचना पूर्ण करत नाही.
परंतु महर्षी, तुमच्या
विषयी
आम्हाला काही ऐकायचे नाही. दूर व्हा, दूर व्हा, माझ्या नजरेसमोरून जा.
असे नका म्हणू महर्षी, मी इथे खूप आशेने व विश्वासाने आलो आहे.
तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, परत जा.
ऋषी श्रींगचे वचन ऐकून महाराज दशरथ मनोमन खूप दुखी झाले. त्यांना माहित होते की गुरुदेव वशिष्ठची वाणी कधीच खोटी ठरत नाही. पण तिला खरी ठरण्यासाठी ऋषी श्रींगला कसे समजू शकतील?
रामायण.